चला दुसऱ्यांदा भारत आणि मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर. संग्राम बरोबर
सुबह हिट 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. काही लोकांचा थोडासा गैरसमज झालेला दिसतोय, कारण लोकांना असं वाटतं की आपल्या धरणांमध्ये गेल्या काही दिवसात जो पाऊस पडला तर तिथे 50% पाणी झालेलं आहे, भरलेलं आहे. तसं नाही आहे. ते आपली जी मेन चार धरणं आहेत ना, तर त्याचं जर टोटल केलं कॅपॅसिटी, त्या कॅपॅसिटीच्या 30% पाणी आता आहे आपल्याकडे. फुल नाही आहे, 50% नाही आहे, 30% आहे. हां, विच इज ऑल्सो अ लॉट. म्हणजे मागच्या वर्षी याच वेळी एवढं पाणी नव्हतं. जूनमध्ये जो काही डेफिसिट होता तो एकदा भरून सुद्धा काढला आणि त्याच्या पुढेही आपण गेलोय या गेल्या काही दिवसामध्ये. सो दॅट्स अ वंडरफुल थिंग. आणि एवढंच नाही तर बाकी महाराष्ट्रभर सुद्धा परिस्थिती काही ठिकाणी खूप चांगली आहे, काही ठिकाणी परिस्थिती अजूनही बिकट आहे, पण ओव्हरऑल मॉन्सून हॅज बीन गुड टू अस. आणि अक्षरशः या गेल्या 7-8 दिवसात हे सगळं झालेलं. मी इथे नव्हतो ना पुण्यात, तेव्हा सगळा इथे जोरदार पाऊस पडून गेलेला दिसतोय आणि अजूनही पडणार आहे. असं नाही आहे की आता हे संपलेलं आहे आणि झालेलं आहे. कमिंग अप इन जस्ट विथ सुपर हिट गाणं. ए 20 ऑन द क्लॉक, मी आहे संग्राम. 93.5 रेड एफ एम, बाज जाते रहो.